माझे म्हणस माझे माझे म्हणस पण तुझे नाही कोणी माझे माझे म्हणस पण तुझे नाही कोणी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणस पण तुझे नाही कोणी माझे माझे म्हणस पण तुझे नाही कोणी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणस संपत्ती डोळा सारेच चोर
अरे ज्यांच्यावर भरोसा ठेवतोस तीच मुलं तुला अग्नी देऊन तू कमवलेला धनाचा साठा वाटून घेणार अरे ज्यांच्यासाठी उभे आयुष्याची आई आणि वडिलांनी राख रांगोळी केली तीच पोर आई आणि वडिलांना मृत झाल्यावर स्वतःच्या हाताने अग्नी देणार
कारे मुलांचा तू करतोस घोर करतील पोर तुला बेघर
अरे तू मेल्यानंतर हीच मुलं तुझी सातबाऱ्यावर नाव जोडतील आणि तू कमवलेल्या धनावर उभे आयुष्यभर मौज मजा करतील बाप कवडी कवडी जमा करतो या मुलांच्यासाठी अरे आता तरी सावध हो वेडे आता तरी सावध हो ही वेळ गेलेली नाही
वृद्धाश्रमात तुझी करतील रवानी वृद्धाश्रमात तुझी करतील रवानी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणतील पण तुझे नाही कोणी माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणश लाडान म्हणशील माझी ही लेख लावून जीव फसलास ऐक
अरे लेकीला लहानाचं मोठं करतो हातातल्या पोडावानी हात पिवळं करण्यासाठी उभे आयुष्यभर कमवलेली जमा कुंजी खर्ची करतोय लेकीला नवऱ्या घरी पाठवून दिल्यानंतर उभे आयुष्यभर खर्च फेडत बसतोय त्याला म्हणतात बाप माय लेकीचं नातं वेगळंच हाय
पैसा कमविला लेकीसाठी कैक तरी तुझ्या काळ जात ही धाक धूक
लाखो रुपये बापानं लेकीच्या लग्नासाठी खर्च केलं माय पण जावाई कसा मिळेल लेख सुखात नांदल का नाही मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाप लिकीची काळजी करतो माय बाप लिकीची काळजी करतो
जावई घेऊन जाईल डोळ्याला येईल पाणी जावई घेऊन जाईल डोळ्याला येईल पाणी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी माझे माझे म्हणशील म्हणशील सुन बाई माझी ओरडला तरी भीती पाणी ना पाजी
गरिबीची जाण असणारी गरिबीत राहणारी मान सन्मान मिळवणारी सुनबाई भेटली तर ठीक नाहीतर दादा पाणी पाणी म्हणून तुझा जीव निघून जाईल तरी सुद्धा तुला पाण्याचा एक घोट मिळणार नाही ध्यानात ठेव जे कमवलास त्याचा उपभोग कर अरे कावळ्यांच्या हाती मधाचा घडा देऊ नको रे दादा देऊ नको
जगी नसे रे कोणी कोणाचे रक्ताचे नाते पण स्वतःच्या हिताचे
आयुष्यभर प्रत्येकाचं मन जपत प्रत्येकाला मान सन्मान देत उभ्या आयुष्याची गाथा, शेवटी संपत 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 आल्यानंतर मात्र खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हे डोळ्याला दिसल्यावर फार वाईट वाटतं रे दादा, फार वाईट वाटतं।
धडा आयुष्याचा तू ठेवाता ध्यानी, धडा आयुष्याचा तू ठेवाता ध्यानी, मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी, माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी, माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी, मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी, माझे माझे म्हणशील।
तू कमवलेलं धन आयुष्यभर साथ देईल, पत्नी दारापर्यंत साथ देईल, तुझा परिवार स्मशानापर्यंत साथ देईल, तुझं शरीर त्या जळत्या चितेपर्यंत साथ देईल दादा। बाकी कुणाचं काही सांगता येत नाही, बाकी कुणाचं काही सांगता येत नाही।
धनाचे भूकेले मित्र हे सारे बोध घे समजून घेरे।
आयुष्यभराचा प्रवास संपून ज्या वेळेला माणूस परतीच्या प्रवासाला निघतो त्याला मयत म्हणतात, माय मयत। मृत झाल्यावर प्रत्येक जण रडत असतो, ओरडत असतो, चिरखत असतो, पण माय कुणी सोबत येत नसत, सोबत येत ते फक्त चांगलं आणि वाईट कर्म, याच्याशिवाय काहीही आयुष्यात उरलेलं नाही रे दादा, काहीही उरलेलं नाही।
खोटी नाही आशा करी खोटी मनमानी, खोटी नाही आशा करी खोटी मनमानी, मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी, माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी, माझे माझे म्हणशील पण तुझे नाही कोणी, मतलबाची दुनिया ही मतलबाचे धनी, माझे माझे म्हणशील।